ವಿಚಾರಸ್ತು ಕ್ರಿಯಾಯಾಮ್ ಅನಿತ್ಯತಾಯಾಮ್ ರೂಪೇ ವಾ ಕಾಲಾದಿ ಪರಿಣಾಮೇನ ಪ್ರತಿಕ್ಷಣ ಮನ್ಯ ಪ್ರಾಪ್ತೇ ತತ್ಸಂಬಂಧೇನ ಪ್ರಾಪ್ತನ್ನಾಮ ಅನ್ಯದಾ ಸಂಬಂಧರಹಿತತ್ವಾದ್ ವಾಚಕಮೇವ ನ ಭವೆ ತತೋ ನಿರರ್ಥಕಾನಿ ನಾಮಾನಿ ನ ಫಲಂತಿ ನಾಪಿ ಅಂತಃಕರಣಂ ಶೋಧಯಂತಿ ನ ತೋ ಉಂಕುವೇ ಲಿಯೆ ಭಯ ನಿರರ್ಥಕ ನಾಮ ನ ತೋ ಉಂಕು ಕೋಯಿ ವಾ ನಾಮಕ್ಕೆ ಜೊ ಮುಖ್ಯ ಫಲ ಹೇ ವೋ ಫಲ ದೇನೆ ಮೇ ಭಿ ಸಮರ್ಥ ನಹಿ ಹೋಯೆ ಔರ್ ಉನ್ಕೆ ಅಂತಃಕರಣಕ್ಕೂ ಭಿ ಶುದ್ಧ ನಹಿ ಕರ್ ಸಕೆ ಹೇ ಜನಂ ಭರ್ ಬೋಲ್ತೇ ರಹೆ ಹೇ ಪರ್ ವೋಹಿ ಬೋಲ್ತೇ ರಹೆಂಗೆ ಭ್ರಾಂತನ್ ಕಿ ತರಹ ಕೆ ಸಾಕಾರ ಮಿಥ್ಯಾ ಹೇ ಸಾಕಾರ ಮಿಥ್ಯಾ ಹೇ ಸಾಕಾರ ಮಿಥ್ಯಾ ಹೇ ವೋಹಿ ಉನ್ಕೆ ಕರ್ಮ ಮೇ ಸು ಅವಾಜ್ ನಿಕಲೇಗಿ ಕೋಯಿ ದಿನ ದೂಸರಿ ಅವಾಜ್ ಜೊ ಹೇ ವೋ ಉನ್ಕೆ ನಿಕಲೇಗಿ ನೀ ಕ್ಯೋಂಕಿ ಭಾಗ್ಯ ಮೇ ಉನ್ಕೆ ವೋ ಫಲ ಭಿ ಮಿಥ್ಯಾ ಹೀ ಲಿಖ್ಯೋ ಹೇ ಯಸು ಜೊ ಹೇ ವೋ ಉನ್ಕೆ ಗಲಾ ಮೇ ಸು ವೋಹಿ ಅವಾಜ್ ನಿಕಲ್ನೆ ವಾಲಿ ಹೇ ಕೆ ಮಿಥ್ಯಾ ಹೇ ಮಿಥ್ಯಾ ಹೇ ಕ್ಯೋ ಉನ್ಕೋ ಅಂತಃಕರಣ ಶುದ್ಧ ನಹಿ ಹೋ ಉನ್ಕು ತತ್ವ ಜ್ಞಾನ ನಹಿ ಹೋ ಉನ್ಕು ಜೊ ಹೇ ವೇ ವಾಕಿ ಪರಮ ಸತ್ಯತಾಕು ಸಮಜ್ಕೆ ಔರ್ ವಾಕೋ ಮಿಥ್ಯಾತ್ವ ಕ್ಯೂ ಪ್ರತಿಕ್ಷೇಪ ಕರ್ನೆ ಮೇ ಉನ್ಕು ಸಾಮರ್ಥ್ಯ ಲಬ್ಧ ನಹಿ ಹೋ ಕಹನೆ ಕೋ ಆಶಯ ಹೇ ಮಹಾಪ್ರಭು ಜಿ ಸಾಫ್ ಕಹೆಂಗೆ ತತೋ ನಿರರ್ಥಕಾನಿ ನಾಮಾನಿ ನ ಫಲಂತಿ ನಾಪಿ ಅಂತಃಕರಣಂ ಶೋಧಯಂತಿ ಅತ ಸ್ವರೂಪಾಜ್ಞಾನೇನ ಕೇವಲ ಮುಚ್ಚಾರಿತಾನಿ ರೂಪ ಸಂಬಂಧ ಭಾವಾತ್ ಸ್ವತೋಪಿ ಅಲೌಕಿಕತ್ವ ಜ್ಞಾನಾತ್ ಅಗ್ನಿಚ್ಚಾರಣೇ ದಾಹಾಭಾವವತ್ ಭಗವನ್ ನಾಮೋಚ್ಚಾರಣೇ ಕಿ ನ ಪ್ರಪಂಚ ನಿವೃತ್ತಿ ಕಹೆ ಕಿ ವೇ ಲೋಕ್ ಜೊ ಹೇ ವಾ ಭಗವತ್ ಸ್ವರೂಪ ಕೋ ಜ್ಞಾನ ಕಿಯೇ ಬಿನಾ ಜೊ ಕಹೆ ಕಿ ಜೋ ಪರಮ ಸು ಪರಮ ಪರಮ ಪರಮಾರ್ಥ ಸತ್ಯ ಹೇ ವಾಕು ಜೋ ಮಿಥ್ಯಾ ಸಮಜ್ ಕೆ ಕಹತಿ ಹೂ ಯೇ ಸರ್ವಥಾ ಸ್ವರೂಪ ಕೆ ಅಜ್ಞಾನ ಸು ಕಹನೋ ಲಕ್ಷ್ಯ ಮೇ ಆಯಿ ಕಿ ನೀ ಅತೋ ಸ್ವರೂಪಾಜ್ಞಾನೇನ ವಾ ಸ್ವರೂಪ ಕೆ ಅಜ್ಞಾನ ಸು ಜೊ ವೇ ಚಿಲ್ಲಾಮೇ ಹೇ ವಾ ಚಿಲ್ಲಾನೆ ಸು ಸ್ವರೂಪಾಜ್ಞಾನೇನ ಕೇವಲ ಉಚ್ಚಾರಿತಾನಿ ರೂಪ ಸಂಬಂಧ ಭಾವ ಅವು ಉನ್ಕು ಸ್ವರೂಪ ಕೋ ಜ್ಞಾನ ನಹಿ ಹೇ ಯಸು ಉನ್ಕೋ ಜೊ ದ್ವಾರಾ ವೇ ಉಚ್ಚಾರಿತ ನಾಮ ಭಿ ವಾ ರೂಪ ಸು ಸಂಬಂಧ ನಹಿ ಹೋ ಹೇ ಜಬ್ ವಾ ರೂಪ ಸು ಉನ್ಕೋ ಸಂಬಂಧ ನಹಿ ಹೋ ಹೇ ಸ್ವರೂಪ ಸಂಬಂಧ ಭಾವ ಔರ್ ಉನ್ಕು ಉನ್ ನಾಮನ್ ಕೋ ಅಲೌಕಿಕತ್ವ ನಿತ್ಯತ್ವ ಪರಮಾರ್ಥತ್ವ ಭಿ ಉನ್ಕು ಜ್ಞಾನ ನಹಿ ಹೇ ಐಸಿ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಮೇ ಹೋಯ್ ಕ್ಯಾ ಕೆ ಜೈಸೆ ಲೌಕಿಕ ಮೇ ಅಗ್ನಿ ಕೋ ರೂಪ ಸಂಬಂಧ ಕೋಯಿ ವಾ ನಾಮ ಮೇ ಥೋಡೇ ಹೋ ಜಾಯ ನಹಿ ತೋ ಅಗ್ನಿ ಯೋ ಬೋಲ್ತೇ ಈ ಜೀಪ್ ಜಲ್ ಜಾನಿ ಚಾಹಿಯೇ ಪರ್ ಯೋ ನಹಿ ಜಲ್ ಜಾಯ ಹೇ ಕ್ಯೋಂಕಿ ವಾ ಠಿಕಾನೆ ಅಲೌಕಿಕ ಮೇ ತೋ ರೂಪ ಸಂಬಂಧ ಹೇ ಅಲೌಕಿಕ ತೋ ವೋ ಸರ್ವ ರೂಪ ಹೇ ಯಹಾ ಲೋಕ ಮೇ ತೋ ಕೇವಲ ಶಬ್ದ ವಾಚಕ ಮಾತ್ರ ಹೇ ವಾಚ್ಯ ವಾಚಕ ಕೋ ಇತ್ನೋ ಅಭೇದ ನಹಿ ಹೇ ಧ್ಯಾನ ಮೇ ಆಯಿ ಕಿ ನಹಿ ಔರ್ ಯಾ ಠಿಕಾನೆ ತೋ ರೂಪ ನಾಮ ವಿಭೇದೇನ ಜಗತ್ ಕ್ರೀಡತಿ ವೋಹಿ ರೂಪ ನಾಮ ವಿಭೇದ ಸು ಕ್ರೀಡಿತ ಹೋ ರಯೋ ಹೇ ತೋ ವಹ ನಾಮ ಮೇ ಭಿ ವೋ ಸರ್ವಗತತ್ವಾತ್ ನಿವಿಷ್ಟ ಹೇ ಬ್ರಹ್ಮ ತೋ ಅತೇ ವಾಕೋ ತೋ ವಾ ಠಿಕಾನೆ ಅಭೇದ ಸಂಬಂಧ ಹೇ ಯದಿ ವಾ ಸ್ವರೂಪ ಕೆ ಸಂಬಂಧ ಕೋ ಜ್ಞಾನ ಕರ್ಕೆ ಸ್ವರೂಪ ಕೋ ಭಿ ಯಥಾವಸ್ಥಿತ ಜ್ಞಾನ ಕರ್ಕೆ ತುಮ್ ನಾಮ ಲೋಗೆ ತೋ ವಾ ಠಿಕಾನೆ ತೋ ವೋ ಪ್ರಪಂಚ ಕೂ ನಿವೃತ್ತ ಕರ್ನೋ ಹಿ ಚಾಹಿಯೇ ಫಿರ್ ಭಿ ಜನಂ ಭರ್ ಚಿಲ್ಲಾತೆ ಇನ್ಕೋ ಪ್ರಪಂಚ ನಿವೃತ್ತ ನಹಿ ಹೋ ಹೇ ಯಾಕೋ ಕಾರಣ ಕಾ ಹೇ ಕಾರಣ ಏಕ್ ಮಾತ್ರ ಯೇ ಕಾರಣ ಹೇ ಕಿ ಸ್ವರೂಪ ಜ್ಞಾನ ಸುವೆ ಉಚ್ಚಾರಣ ಕರೆ ಹೇ ಭಗವದ್ ಲೀಲಾಂಕು ಭಗವದ್ ಗುಣಕ್ಕೂ ಭಗವದ್ ಧರ್ಮಾದಿಕ್ಕೂ ಮಿಥ್ಯಾ ಮಾನ್ಕೆ ವಾಕೋ ಜೊ ಹೇ ವೋ ಭಗವನ್ ನಾಮಕೋ ಸ್ವರೂಪ ನಷ್ಟ ಕರೆ ಹೇ ಫಿರ್ ಉನ್ಕೆ ದ್ವಾರಾ ಹಜಾರ್ ಚಿಲ್ಲಾಯೋ ಜಾಯ ವೋ ನಾಮ ಉನ್ಕಿ ಪ್ರಪಂಚಕ್ಕೂ ನಿವೃತ್ತ ಕರ್ನೆ ಮೇ ವೋ ಜೊ ಹೇ ವೋ ಸಮರ್ಥ ನಹಿ ಹೋ ಕ್ಯೋಂಕಿ ಉನ್ನ ಜಾನ್ ಕರ್ಕೆ ವಾಕು ಜೊ ಹೇ ವೋ ಸ್ವರೂಪ ಬಿಗಾಡ್ ದಿಯೆ ಜಬ್ ಬಿಗಾಡ್ ಕೆ ಸ್ವರೂಪ ಏಕ್ ಚೀಜ್ ಕೋ ಜೊ ಹೇ ವೋ ಉಪಯೋಗ ಕರೆ ವೋ ಕಹಾಂ ತಕ್ ಉಪಯೋಗ ಆಗಬೇಕು ವಾಕೆ ಸ್ವರೂಪ ಕೂ ಸುರಕ್ಷಿತ ರಕ್ಕೆ ಯದಿ ವಾಕೋ ಉಪಯೋಗ ಕರ್ನೋ ಜೊ ಹೇ ವೋ ಸಮಜ್ತೇ ಹೋ ತಬ್ ತೋ ಜೊ ಹೇ ವೋ ಉಪಯೋಗ ಫಲದ ಹೋ ತೋ ಜೈಸೆ ಲೋಕ ಲೌಕಿಕ ಅಗ್ನಿ ಶಬ್ದ ಕೆ ಉಚ್ಚಾರಣ ಸು ಜೈಸೆ ಮುಖ ದಾಹ ನಹಿ ಹೋ ಹೇ ಐಸೆ ಹೀ ಜೊ ಹೇ ವೋ ವೇ ಹಜಾರ್ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಗೋವಿಂದ ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಹರೇ ರಾಮ ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಕರೆ ಪರ್ ಉನ್ಕೆ ಕರ್ನೆ ಸು ಉನ್ಕಿ ಕಭಿ ನ ತೋ ಅಂತಃಕರಣ ಶುದ್ಧಿ ಹೋ ಹೇ ನ ತೋ ನಾಮನ್ ಕೋ ಜೊ ದಿವ್ಯ ಫಲ ಲಿಖ್ಯೋ ಹೇ ವೋ ಮಿಲೇ ಹೇ ಔರ್ ನ ಉನ್ಕು ಪ್ರಪಂಚ ಕೀ ನಿವೃತ್ತಿ ಹೋ ಯೇ ತೀನೋ ಜೊ ಹೇ ವೋ ಉನ್ಕು ಕಚ್ಚು ಹೀ ಫಲ ನಹಿ ಮಿಲೆ ಹೇ ಮೇನೆ ಕಹಿ ವೋ ಕೇವಲ ಉನ್ಕೋ ಏಕ್ ಘಾಟೋ ಬೇಸಿ ಜಾಯ ಛೆ ನೆ ಗಳು ದುಖೆ ಛೆ ಇಟ್ಲೋಜ್ ಫಲ ಮಳೆ ಛೆ ಬಿಜು ಕಹಿ ಸಮಜೆ ಕಿ ನಹಿ ಯಾಕೆ ಸಿವಾಯ ಉನ್ಕು ಕಚ್ಚು ಭಿ ಫಲ ಮಿಲ್ತೋ ಹೋ ಯೇ ಚೀಜ್ ನಹಿ ನಾಮಾನಿ ಚ ವರ್ಣಾತ್ಮಕತ್ವೇ ನೈವ ಜ್ಞಾತಾನಿ ಪುರುಷಂ ಜಗಚ್ಚ ನಾಮಯಂತಿ ಉಚ್ಚಾರಯಿತುರಗ್ರೇ ವಶ್ಯತಯಾ ಸ್ಥಾಪಯಂತಿ ನಾಮಾನಿ ರೂಪವತ್ ನಾಮ ರೂಪಸ್ಯಾಪಿ ಭಗವತೋ ರೂಪಾಣಿ ಕ್ಯಾ ಕಹೆ ಕಿ ನಾಮ ಮೇ ತೋ ಯೇ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಭಗವನ್ ನಾಮ ಮೇ ಕಿ ವೋ ನಾಮ ವಾ ಲೀಲಾ ಜಗತ್ಕು ಔರ್ ಭಗವಾನ್ ಕು ವಶ್ಯತಯಾ ಸಾಮ್ನೆ ಲಾಕೆ ರಖ ದೇ जैसे कोई अपने अधीन पदार्थ हो, वह को अपन जब चाहे तब मंगा के सामने रख लें, ऐसे जो है वो नामानिच वर्णात्मकत्वे नहीं, ये जो वर्णात्मकत्वे नहीं वो ज्ञाता नहीं माने अलग, ये जो है वो ये भगवान की एक वर्णात्मक अलग सृष्टि है, और ये वर्णात्मक नामात्मक एक रूप भगवान को अलग, यार इत्सु वाकु भी भगवत रूप समझ के, और वो सब कुछ क्रिया गुण नाम स्वरूप सब चीज नित्य मान के यदि उन नाम को तुम लो, तब तो वे नामानी नामयंती, नामयंती माने कहा कि उच्चारण करता के सामने भगवान को और लीला जगत को लाके वश्यतया सामने रख दे, समझे कि नहीं, नामानी नामयंती, क्या सुंदर कही है, पुरुषन जगत च नामयंती उच्चारयितुरग्रे वश्यतया स्थापयंती, नामानी रूपवत नाम रूपस्यापि भगवतो रूपानि, जैसे रूप भगवान को रूप है, माने भगवान के जो अलग अलग रूप हैं वे जैसे भगवान के रूप हैं, ऐसे ये सब नाम भी एक रूप की तरह भगवान के ही एक नामात्मक रूप है, ये भी कोई अलग वस्तु नहीं है। जैसे नमान दुष्कृति नो मूढ़ा प्रपद्यन्ते नराधमा, नमान दुष्कृति नो मूढ़ा प्रपद्यन्ते नराधमा, गीता कहे कि नहीं, अवजानन्ति माम मूढ़ा मानुषीन तनुमाश्रितम परम भाव मजानंतो, यार इत्सु कहे कि नहीं, अतएव जैसे भगवत रूप में भाग्य नहीं हो तो अन्यथा बुद्धि हो, ऐसे इनको भी नाम में जो है वो भाग्य नहीं है ऐसो अन्यथा बुद्धि हो, महाप्रभु जी जो है वो साफ साफ बता रहे यथा भगवत रूपम प्राकृत तुल्यम प्रतीयते ग्राहक दोषात, क्योंकि वे मूढ़ हैं, क्योंकि वे नराधमा हैं, यासु नमान दुष्कृतिनो मूढ़ा प्रपद्यन्ते नराधमा अवजानन्ति माम मूढ़ा, क्योंकि मूढ़त्व है उन्होंने, यासु माम अवजानन्ति अव्यक्तम व्यक्तिमापन्नम मन्यन्ते माम अबुद्धयः, इंद्रिय सामर्थ्यात अव्यक्त को इंद्रिय सामर्थ्यात व्यक्तिमापन्न अबुद्धि लोक माने, लक्ष्य में आई कि नहीं, यहाँ अव्यक्त को आशय ये है, क्योंकि व्यक्त तो अर्जुन के सामने बैठे हैं, सर्वथा अव्यक्तत्व जो प्रतिपादन करना हो तो पहले वहां माम करके चर्चा हो रही है, अव्यक्तम व्यक्तिमापन्नम मन्यन्ते माम अबुद्धया यदि जो उनको जो ये वादीन को कल्पित जो निराकार शशविषाणवत है वो अव्यक्त को जो लेना हो तो व्यक्तिमापन्नम विशेषण वहां नहीं लगेगा, ये तो माम करके ही लोग तो व्यक्ति मापन्नम लगेगा, नहीं तो व्यक्ति मापन्नता को जो है वो बेकार फिर प्रयोग है गीता के वाक्य में, जरा ध्यान दीजिए हरिश्चंद्र जी अतएव अतएव ये जो है वो जैसे भगवत रूप प्राकृत तुल्यम प्रतीयते ग्राहक दोषात, ऐसे ही नामान्यपि लौकिकानां ग्राहक दोषादेव लौकिक वर्ण युक्तानि व प्रतीयन्ते वस्तुतस्तु अखंडानि नित्यानि, महाप्रभु जी कहे ऐसे केवल ग्राहक दोष सुही, ये जो है वो हमारी इंद्रियन में वो सामर्थ्य नहीं है, हमारे उन कर्ण इंद्रिय में भी वो सामर्थ्य नहीं है, अतएव ग्राहक दोष सुही वो जो है वो नाम भी लौकिक वर्ण सदृश दिखे हैं, बाकी वो जो जैसे कि म धू सु ये तो अपन को लौकिक अक्षर जैसे ही दिखे कि नहीं, पर वे वा ढंग सु दिखे हैं, बाकी वो सब वस्तु अलौकिक है भगवत संबंध, भगवत संबंध में वा ठिकाने लौकिक सृष्टि नहीं है, जैसे वा बखत अवजानन्ति माम मूढ़ा ऐसे हते कईक लोग, वा बखत भी कृष्णावतार समय में भी ऐसे ही जो है वो आज भी जो लोग या ढंग के हैं कि जो मायावाद सिद्धांतानुसरण करे हैं उनके मत में आज भी जो है वो नाम को कोई ज्यादा महत्व हो ये बात नहीं है, क्योंकि वे नाम को अनित्यता सु भी ज्यादा मिथ्या मान के नाम को जो है वो घोर विद्वेष करें, कहने को मतलब जो है या सु उनके वो ग्राहक दोषात उनको नाम या ढंग सु प्रतीत हो है, या इसु वे सर्वथा फल देने में जो है वो असमर्थ, वस्तुतस्तु अखंडान्येव तथा ज्ञान पूर्वकम शुद्ध भावेन वस्तु तत्व ज्ञात एव तद बुद्ध्या उच्चारितानि नामानि फलन्ति न तु लोक बुद्ध्या उच्चारितानि, वस्तु तत्व को ज्ञान करके जो यदि उनकी अलौकिकता को समझ के उनमें जिन क्रिया लीला गुणादि को प्रतिपादन हो, क्योंकि सब भगवान के नाम गुण कर्मानुरूप है, अतएव जिन क्रिया लीला गुणादि को प्रतिपादन हो उन सब की परम नित्यता परम सत्यता या कुछ समझ के जो उच्चारण करोगे तभी वे फलेंगे, केवल लौकिक बुद्धि से उच्चारित तो होते भय कभी भी फलेंगे ये बात नहीं। न तो लोक सिद्धानुवादक रूपाणी नामानि सर्व पुरुषार्थानि फलन्ति नान्यथा इति सिद्धांता। ये जो मैं सब बता चुकी हूँ वही अर्थ है और कोई बात अलग नहीं है। ऐसे खाली या समझ के खाली तुम नाम चिल्लाते रहोगे या सु कछु भी नहीं होगो, पर या बात को समझ के जो यदि नाम लोगे तो ही वे नाम जो है वे सर्व पुरुषार्थन को माने धर्म अर्थ अलौकिक काम मोक्ष इत्यादि जो भी कुछ है उन सबन को तभी वे फल देने वाले बने हैं, न अन्यथा इति सिद्धांतः। अतो लोक न्यायेन उच्चारयितरि, जो खाली लौकिक समझ के इनको मिथ्या समझ के अनित्य समझ के जो यदि उच्चारण करतो हो तो वाकु कोई भी फल नहीं मिले है और वाकु उल्टो दोष संबंध हो है माने वाकु और सजा मिले है, ये जो है वो दोष संबंध हो है। या मैं नकापि अनुपपत्ति, महाप्रभु जी खुले शब्दन में कहें डिंडिम घोष करके कहें आंखें हो तो देखो, नकापि अनुपपत्ति, ये जो वाकु कछु ही फल नहीं मिले, वाकु जो है वो बेकार चिल्लानो है, वाकु उल्टो वाकु मिथ्या मानने सु उल्टो कर्म में दोष ही आवे है, ये बात जो है वो नकापि अनुपपत्ति। बहुत बहुत जो है वो हमने स्पष्ट शब्दन में कही हो, या सु ज्यादा क्या कहेंगे।